खंड चौथा प्रकरण एकोणीसावे फिनिक्सची स्थापना। सकाळी प्रथम मी वेस्टपाशी गोष्ट काढली। सर्वोदय पुस्तकाने माझ्यावर केलेला परिणाम मी त्यांना बोलून दाखविला व सुचविले की इंडियन ओपिनियन एखाद्या शेतीच्या जमिनीत न्यावे। तेथे सर्वांनी एकसारखा पोटापुरता पगार घ्यावा, सर्वांनी आपापली शेती करावी आणि उरलेल्या वेळात इंडियन ओपिनियनचे काम करावे। वेस्टनी या सूचनेला रुकार दिला। प्रत्येकाला पोटगी खर्च 3 पौंड येईल असा हिशेब केला होता। त्यात गोरे काळे असा भेद केला नव्हता, पण छापखान्यात तर 10 असामी काम करणारे होते। सर्वांना जंगलात बिराड करणे पटेल की नाही हा एक प्रश्न होता, आणि सगळे सारखा पोटापुरता पगार घ्यायला तयार होतील किंवा नाही हा दुसरा प्रश्न होता। आम्ही दोघे तर अशा निश्चयावर आलो की ज्यांना योजनेत दाखल होता येत नसेल त्यांनी स्वतःचा पगार घ्यावा। हळूहळू सर्वांनी संस्थावासी होऊन राहावे अशी दृष्टी ठेवावी। या दृष्टीने मी कामगारांशी बोलणे सुरू केले। मदनजीतांना तर ती गोष्ट पटेच ना। त्यांना भीती वाटू लागली की त्यांनी स्वतःचे शक्ती सर्वस्व खर्ची घालून उभी केलेली वस्तू माझ्या मूर्खपणामुळे महिनाभरात धुळीला मिळून जाणार, इंडियन ओपिनियन चालणार नाही, छापखानाही बंद पडेल आणि कामगार निघून जातील। माझे पुतणे छगनलाल गांधी या छापखान्यात काम करीत असत। वेस्ट बरोबरच मी त्यांच्याशीही गोष्ट काढली। त्यांच्या पाठीवर कुटुंबाचा बोजा होता, पण बालपणापासून त्यांनी माझ्या ताब्यात राहून काम करणे पसंत केले होते। माझ्यावर त्यांचा फार विश्वास होता, त्यामुळे ते वादविवाद न करताच योजनेत सामील झाले व आज नीतीपर्यंत माझ्याबरोबरच आहेत। तिसरे गोविंद स्वामी नावाचे यंत्रज्ञ होते, ते पण सामील झाले। इतर जरी संस्थावासी बनले नाहीत तरी मी छापखाना घेऊन जाईन तिकडे येण्याचे त्यांनी कबूल केले। अशा तऱ्हेने कामगारांबरोबर बोलणे करण्यात दोहोपेक्षा अधिक दिवस गेले असतील असे मला स्मरत नाही। लगेच वर्तमानपत्रात डर्बनच्या नजीक एखाद्या स्टेशनपाशी जमीन पाहिजे म्हणून जाहिरात दिली। जबाब आला त्यात फिनिक्सच्या जमिनीची सांगी आली। वेस्ट व मी ती जमीन पाहायला गेलो। 7 दिवसांच्या आतच 20 एकर जमीन खरेदी केली। तीत पाण्याचा एक लहानसा झरा होता, नारिंगांची व आंब्याची काही झाडे होती। त्याला लागूनच 80 एकरांचा दुसरा एक भाग होता। त्यात बरीच फळझाडे होती व एक झोपडे होते। तो भागही आणखी काही दिवसांनी खरेदी केला। दोहोंचे मिळून 1000 पौंड दिले। शेठ पारजी रुस्तुमजी हे असल्या सर्व साहसांमध्ये माझे सोबती असायचेच। त्यांना माझी ही योजना आवडली। एका मोठ्या गोडाऊनचे पत्रे वगैरे त्यांच्याकडे पडलेले होते, ते त्यांनी मोफत दिले। त्यानिशी बांधकाम सुरू केले। काही सुतार व गवंडी माझ्याबरोबर लढाईवर आलेले होते, त्यापैकी काही जण कामाला मिळाले। त्यांच्या मदतीने छापखाना बांधण्यास सुरुवात केली। 1 महिन्यात घर तयार झाले। ते 75 फूट लांब व 50 फूट रुंद होते। वेस्ट वगैरे शरीराची पर्वा न करता गवंडी सुतारांबरोबर राहू लागले। फिनिक्समध्ये रान फार माजलेले होते, वस्ती बिलकुल नव्हती, त्यामुळे सर्पांचा उपद्रव होता। ही एक जोखीमच होती। प्रथम तर सर्वजण तंबू ठोकून त्यातच राहत असत। मुख्य घर तयार झाले तेव्हा 8-1 दिवसात बहुतेक सामान खटाऱ्याने फिनिक्सला नेले। डर्बन ते फिनिक्स 13 मैलांचे अंतर होते। फिनिक्स स्टेशनापासून 2.5 मैल दूर होते। फक्त एकाच आठवड्याला इंडियन ओपिनियन मर्क्युरी प्रेसमध्ये छापून घ्यावे लागले। माझ्याबरोबर हिंदुस्थानातून जे जे नातेवाईक वगैरे आलेले होते आणि व्यापारात गुंतले होते त्यांना माझ्या मताकडे ओढून फिनिक्समध्ये दाखल करून घेण्याचा मी प्रयत्न चालविला। ते तर सर्व पैसे कमाविण्याच्या हेतूने दक्षिण आफ्रिकेला आले होते। त्यांची समजूत घालणे महामुश्किलीचे काम होते, पण काहींची समजूत पटली। त्या सर्वांपैकी मगनलाल गांधींचे नाव यावेळी माझ्या नजरेसमोर विशेष करून येत आहे, कारण की इतर जे कबूल झाले होते ते थोडा बहुत वेळ फिनिक्समध्ये राहून द्रव्यार्जनात पडले। मगनलाल गांधी स्वतःचा व्यवहार आटोपून मला येऊन मिळाले ते तेव्हापासून कायम राहिले आहेत, आणि स्वतःचे बुद्धिबल, त्यागशक्ती आणि अनन्य भक्ती यांच्या बळावर माझ्या आंतरिक प्रयोगातील माझ्या मूळपासूनच्या सोबत्यांमध्ये आज आणि स्वतःचे बुद्धिबल, त्यागशक्ती आणि अनन्य भक्ती यांच्या बळावर माझ्या आंतरिक प्रयोगांतील माझ्या मूळपासूनच्या सोबत्यांमध्ये आज प्रमुख स्थानी आहेत। व स्वयंशिक्षित कारागीर या दृष्टीने तर माझ्या मते त्यांनी त्यांच्यामध्ये अद्वितीय स्थान प्राप्त केले आहे. अशा तऱ्हेने 1904 साली फिनिक्सची स्थापना झाली आणि अनेक विपत्तींतून जावे लागले असले तरी फिनिक्स संस्था व इंडियन ओपिनियन दोन्ही अद्याप टिकून राहिली आहेत. पण या संस्थेला सुरुवातीला आलेल्या अडचणी आणि त्यात झालेल्या आशा निराशा या पुढील प्रकरणात पाहू.